आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्राझील भेटीत महत्वाचे करार. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांची आज नामिबिया भेट. घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही, सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. बालकांसाठीच्या जगातल्या पहिल्या हिवताप विरोधी उपचार पद्धतीच्या वापराला मान्यता. महाराष्ट्रातील 6 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आधुनिकीकरण करण्यासाठी परदेशी पतसंस्थांद्वारे 120 कोटींची गुंतवणूक. आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. ब्राझीलच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला द सिल्वा यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य आणि परस्पर संबंध याविषयी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. यावेळी परस्पर हिताच्या 3 महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. मोदी यांना ब्राझीलचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा सर्वोच्च सन्मान ब्राझीलच्या अध्यक्षांनी प्रदान केला. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान आज नमिबियाला भेट देणार आहेत. नमिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी नदेतवाह यांच्याशी पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करतील. नमिबियाच्या संसदेत ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना नमिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मोदी यांची ही पहिलीच नमिबिया भेट आगामी भारत आफ्रिका यांच्यातील शिखर परिषद आणि जागतिक दक्षिण प्राधान्यक्रमासाठी विशेष महत्वाची आहे. ऐकूया याविषयीचा हा वृत्तांत.
आफ्रिका खंड भारताच्या परराष्ट्र धोरणाचे केंद्र बनत असताना पंतप्रधानांचा नमिबिया दौरा महत्वपूर्ण आहे. नमिबियामध्ये खनिजांचे प्रचंड साठे आहेत, जे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी आणि सध्याच्या तसंच भविष्यातल्या ऊर्जेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये आज होणाऱ्या द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये ऊर्जा, तेल आणि वायू, महत्वपूर्ण खनिजे, दुर्मिळ पृथ्वीतत्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील सहकार वाढवण्याबरोबरच आरोग्याच्या सुविधांचा व्याप वाढवण्यावरही चर्चा होईल. विशेषतः स्वस्त दरातील औषधे आणि पारंपरिक भारतीय आरोग्य उपचारांची उपलब्धता वाढवण्यावर आणि नामिबियामध्ये जनऔषधी सारखी योजना सुरू करण्याबद्दलही विचारविमर्श केला जाईल. भारताची यूपीआय प्रणाली लवकरात लवकर नामिबियामध्ये लागू करण्याबद्दलही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. पंतप्रधानांच्या भेटीमुळे दोन्ही देशातील व्यावसायिक संबंध वाढतील आणि नामिबियामधील प्रमुख क्षेत्रांमध्ये भारतीय गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग मोकळे होतील अशी आशा आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नामिबिया विंडॉकहून मी अपर्णा खुंट.
घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल मुंबईत केलं. न्यायमूर्ती गवई यांचा काल विधानभवनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. युद्ध आणि संकटाच्या काळात भारतीय राज्यघटनेनं देशाला जोडून ठेवलं, असं गवई यांनी यावेळी सांगितलं. घटनेची मूलभूत तत्व आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा असून या दोघांच्या एकत्रित विचारानं सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यघटनेमागील डॉ आंबेडकर यांची भूमिका उपस्थितांना समजावून सांगितली. व्यापक जनहितासाठी गवई यांनी कायद्याचा वापर केला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. प्रथमच सरन्यायाधीशांचा सत्कार विधानभवनात होत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली, तर हा सत्कार ऐतिहासिक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. हा सत्कार म्हणजे राज्यातल्या जनतेचा आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केली. दिल्ली सरकारनं दिल्लीतल्या शाळांमध्ये स्मार्ट वर्गखोल्यांसाठी 900 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर केली आहे, तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यालाही मंजुरी दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी यावेळी डिजिटल वर्गखोल्यांच्या विस्तारीकरणाची योजना जाहीर केली. मंत्रिमंडळानं 9वी ते 12वीच्या वर्गांसाठी 18,966 अतिरिक्त स्मार्ट वर्गखोल्या तयार करण्याच्या प्रस्तावांना मान्यता दिल्यानं 2029-30 पर्यंत स्मार्ट वर्गखोल्यांची एकंदर संख्या 21,000 पेक्षा जास्त होईल. राष्ट्रीय राजधानी विकसित, स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी महत्वाच्या निर्णयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती कॅबिनेट मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिली. हे केवळ धोरणांचं मूल्यमापन नसून विकसित भारत, विकसित दिल्ली हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल असल्याचं ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिशू आणि लहान मुलांसाठी उपयुक्त असलेल्या जगातल्या पहिल्या हिवताप विरोधी उपचार पद्धतीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. नोवार्टिस या औषध निर्मिती कंपनीला कॉर्टेम या हिवतापावरील नवीन औषधासाठी स्वित्झर्लंड प्रशासनानं मंजुरी दिली आहे. मलेरियाशी संबंधित अधिकांश मृत्यू 5 वर्षाखालील मुलांमध्ये होतात, त्यामुळे हे औषध विकसित होणं अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. या उपचारासाठी आतापर्यंत तान्ह्या बाळांना मोठ्या मुलांसाठीचं औषध दिलं जात होतं, ज्यामुळे त्यांना अनेक धोके संभवत होते. येत्या काही आठवड्यात आफ्रिकेत नवीन औषधांचं उत्पादन आणि वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. निष्क्रिय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाहीत, असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. वित्तीय सेवा विभागानं अशी खाती बंद करायला सांगितल्याचं वृत्त माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. निष्क्रिय जनधन खात्यांच्या संख्येवर मंत्रालयाची देखरेख असून संबंधित खातेदारांशी संपर्क साधून त्यांची खाती कार्यरत ठेवण्याचा सल्ला वेळोवेळी देण्यात येत असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदर विभाग आणि अटल सोल्युशन यांच्या दरम्यान काल एक सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील पतसंस्था 120 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिकमधील 6 निवडक आयटीआय संस्थांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारप्रसंगी बोलताना सांगितलं. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये पूरबळींची संख्या 104 पोहोचली आहे, तर 41 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू असून ही आकडेवारी सातत्यानं बदलत आहे. केर काउंटी इथं सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. इथं नदीकिनारी असलेल्या मुलींच्या शिबिरातील अनेक बालकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. केनियात करण्यात आलेली करवाढ आणि त्यामुळे उडालेला महागाईचा भडका यामुळे सध्या आंदोलन सुरू आहे. काल सुरक्षा दलं आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत 10 जण मारले गेले तर 29 जण जखमी झाले आहेत. या आंदोलनाचं लोण 17 परगण्यात पसरलं होतं. 2 जणांच्या अपहरणानंतर पोलिसांनी 37 जणांना ताब्यात घेतलं आहे. स्पेनमधल्या माद्रिद इथं झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या कामगिरीनं भारताला पहिलं स्थान मिळवून दिलं. 22 ऋषभ यादवनं पुरुषांच्या संयुक्त पात्रता फेरीत 716 गुणांसह सर्वोच्च स्थान मिळवलं, तर आशियाई खेळांची सध्याची विजेती ज्योती सुरेखा वेन्नमनं महिलांच्या संयुक्त विभागात 715 गुणांसह सर्वोच्च स्थान पटकावलं. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुराची शक्यता लक्षात घेत 18 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली लहान नौका उलटून 3 मासेमार पाण्यात फेकले गेले. यातील दोघे जण बचावले आहेत. बेपत्ता मासेमाराचा शोध सुरू आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्राझील भेटीत महत्वाचे करार. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांची आज नामिबिया भेट. घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही, सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. बालकांसाठीच्या जगातल्या पहिल्या हिवताप विरोधी उपचार पद्धतीच्या वापराला मान्यता. महाराष्ट्रातील 6 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आधुनिकीकरण करण्यासाठी परदेशी पतसंस्थांद्वारे 120 कोटींची गुंतवणूक. आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.